नमस्कार मित्रांनो, आजचा आपला सब्जेक्ट आहे कम्प्युटर फंडामेंटल्स. आज आपण बघणार आहोत इंट्रोडक्शन ऑफ कम्प्युटर्स. काय झालं, आश्चर्य वाटलं ना की आजच्या काळात, आजच्या जगात कम्प्युटर हा सगळ्यांनाच, अगदी लहान मुलांना देखील माहिती असतो, आणि तरी देखील आपण आज हा टॉपिक बघणार आहोत. आपण सर्वांना माहिती आहेच की कम्प्युटर डेव्हलप होण्याआधी आपण किंवा जे पूर्वीचे लोक होते ते त्यांच्या फिंगर्स किंवा म्हणजेच बोटांचा आणि पेबल्सचा उपयोग करायचे, आणि त्याचा उपयोग करून ते कॅल्क्युलेशन्स करत असत. खरं तर वर्ड जो डिजिटस आहे हा लॅटिन वर्ड आहे आणि याचं मीनिंग आहे फिंगर. आणि कॅल्क्युलस, कॅल्क्युलस म्हणजेच पेबल्स. आणि याचाच उपयोग करून कम्प्युटरच्या डेव्हलपमेंटची सुरुवात झाली होती. जसे जसे चेंजेस येत गेले तशा तशा आपल्या कम्प्युटरच्या ज्या गरजा होत्या त्या वाढत गेल्या. त्यामुळे जे ऑपरेशन्स लेंदी होते, मॅन्युअली करायला खूप डिफिकल्ट होते, ते परफॉर्म करण्यासाठी आपल्याला कम्प्युटरची गरज भासू लागली. आणि या सगळ्यात जे पहिलं इन्व्हेन्शन होतं ते होतं कॅल्क्युलेटरचं. आणि कॅल्क्युलेटर नंतर हळूहळू कम्प्युटर्स डेव्हलप होत गेले. आपल्याला माहिती आहे की आजच्या जगात कम्प्युटर हा कोणालाही नवीन किंवा कोणाला माहिती नाही असं होत नाही. अगदी फर्स्ट स्टँडर्ड पासून मुलं कम्प्युटर हाताळत असतात. मग त्यावर ते गेम्स खेळतात किंवा ड्रॉइंगसाठी ते पेंट ब्रशचा यूज करतात. अगदी काहीही करण्यासाठी लहान मुलं देखील कम्प्युटरचा वापर करतात. त्याचप्रमाणे मोठे बिझनेसेस किंवा इंडस्ट्रीज हे कम्प्युटरवर डिपेंडेंट असतात. आपल्याला हेही माहिती आहे की आधी बिझनेस जे केले जायचे त्यात जी इन्फॉर्मेशन किंवा डेटा मेंटेन करावा लागायचा तो मॅन्युअली केला जात होता, ज्यासाठी खूप वेळ लागत होता. पण आता तोच डेटा, तीच इन्फॉर्मेशन किंवा डेटाबेस आपण जो कम्प्युटरवर मेंटेन करतो त्यामुळे आपला स्पीड वाढतो काम करण्याचा, आपली इफिशियन्सी वाढते. आणि हा डेटा मेंटेन करण्यासाठी आपण कम्प्युटर आणि कम्प्युटर्सचे काही जे ऍप्लिकेशन्स आहेत त्याचा उपयोग करतो. इतर बरेचही कम्प्युटरचे ऍप्लिकेशन्स आपल्याला माहिती असतीलच, जसं पेमेंट किंवा बिलिंग, कॉस्टिंग, अकाउंटिंग, यासाठी कम्प्युटरचा वापर केला जातो. बँक, बँकेत तर कम्प्युटर हे ऍज अ बॅकबोन म्हणून वापरला जातो. हे झाले काही ऍप्लिकेशन्स. आपण कम्प्युटर्सचा वापर कसा करू शकतो हे तर बघितलं आहेच, पण कम्प्युटर काय काय करू शकतो हे आपण बघूया. कम्प्युटर ऑफिस वर्क्स करू शकतो. आपल्याला माहिती आहे आजकाल प्रत्येक ऑफिसमध्ये कम्प्युटरचा वापर केला जातो. त्याच्यावरून म्हणजे त्याचा वापर करून काही डॉक्युमेंट्स बनवले जातात, लेटर्स बनवले जातात किंवा मेमोज हे देखील बनवले जातात. कम्प्युटरद्वारे आपण एकमेकाशी, म्हणजे जे ऑफिसमधले एम्प्लॉई आहेत ते एकमेकाशी कम्युनिकेट करू शकतात. त्यासाठी ते ईमेलचा वापर करू शकतात. त्यानंतर आपण एंटरटेनमेंटसाठीही कम्प्युटरचा वापर करू शकतो. एंटरटेनमेंटसाठी म्हणजेच आपल्याला माहिती आहे की कम्प्युटर्समध्ये बरेचसे गेम्स अवेलेबल असतात आणि त्या गेम्समुळे आपलं एंटरटेनमेंट होऊ शकतं. आपण ऑनलाईन शॉपिंगही करू शकतो. त्यानंतर एज्युकेशनमध्येही आपण कम्प्युटरचा वापर करू शकतो. सध्या शाळांमध्ये नुसतं शिकवलं जात नाही, त्यासोबत मुलांना काही ॲनिमेशन्सही दाखवले जातात, म्हणजे व्हिडिओ दाखवले जातात. आणि तो व्हिडिओ बघून जी कॉन्सेप्ट एक्सप्लेन करायची आहे ती अगदी लवकर आणि मुलांना इझिली समजतेही. अशा प्रकारे एज्युकेशनमध्येही कम्प्युटर्सचा वापर केला जातो. तर आपण आता बघितलं की कम्प्युटर्सचा वापर किंवा कम्प्युटर्स काय काय करू शकतात. पहिलं होतं ऑफिस वर्क्स, एंटरटेनमेंट, ॲक्सेस इन्फॉर्मेशन, एज्युकेशन, ऑनलाईन शॉपिंग, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि डेस्कटॉप पब्लिशिंग. तर आपण अजून कम्प्युटरवर काय काय करू शकतो हे सांगा बरं. चला तर मग आपण बघूया आपण कम्प्युटरचा वापर करून काय काय करू शकतो. आपण रिझर्वेशन्स करू शकतो, हो ना? रिझर्वेशन्स जसे आपण एअर तिकीट बुक करू शकतो, बस किंवा ट्रेनचं तिकीटही बुक करू शकतो. त्याचप्रमाणे आपण हॉटेलचे रूम बुक करायची असेल तर तीही करू शकतो. तुम्ही कोणतंही काम कम्प्युटरचे प्रोग्राम वापरून पूर्ण करू शकता आणि तेही अगदी कमीत कमी वेळात. आणि हे फक्त आपण बिझनेसमध्येच वापरतो किंवा फक्त बिझनेसमध्येच हे फायदेशीर असतात असं नाही. अगदी सामान्य माणसालाही कम्प्युटर हा फायदेशीर ठरू शकतो. आपण कम्प्युटर यूज तर करतो आहोतच, पण त्याचबरोबर जर इंटरनेटचा उपयोग केला तर आपलं कम्युनिकेशन फास्ट होऊ शकतं. त्याचबरोबर इंटरनेटनेही काही फॅसिलिटीज आपल्याला प्रोव्हाइड केले आहेत, जशा ईमेल, ई शॉपिंग, काही सोशल नेटवर्किंग साईट्स असतात, सर्च इंजिन्स असतात. त्यामुळे आपलं लाईफ अगदी इझी आणि फास्ट होऊ शकतं. कधीतरी असं होतं की आपण अचानक एखाद्या पिक्चरला जाण्याचा प्लॅन करतो आणि मग त्यावेळेस आपल्याला वाटतं की आपल्याला तिकीट्स मिळतील की नाही. जर त्यावेळेस आपण कम्प्युटर आणि इंटरनेटचा वापर केला आणि ऑनलाईन रिझर्वेशन्स, ऑनलाईन तिकीट बुकिंग केलं तर आपलं काम खूप सोपं होतं. ई शॉपिंगमुळे तर आपण घरी बसल्या बसल्या शॉपिंग करू शकतो. जी वस्तू आपल्याला आवडली ती आपण खरेदी करायची आणि वस्तू घरी आल्यानंतर आपण त्याचा पेमेंट करतो. म्हणजे कुठे बाहेर जाऊन, कुठे दुकानात किंवा मॉलमध्ये जाऊन खरेदी करण्यापेक्षा घरी बसल्या बसल्या शॉपिंग करणं हे खूप फायदेशीर ठरतं. त्यामुळे आपला वेळही वाचतो. त्यानंतर सर्च इंजिन्सही इंटरनेटवर प्रोव्हाइड केलेले असतात. आपण ठरवतो कधी की आज आपण नवीन डिश बनवूया, तर त्यावेळेस सर्च इंजिनवर आपण त्या डिशची रेसिपीही बघू शकतो. त्याचप्रमाणे ज्या गोष्टी आपल्याला माहीत नसतील तर त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला सर्च इंजिनवर अगदी लगेच सापडते. तर हे होते कम्प्युटर्सचे काही बेसिक ॲप्लिकेशन्स. त्यानंतर आपण बघूया कम्प्युटरच्या काही कॉन्सेप्ट्स. कम्प्युटर हा शब्द डिराईव्ह केला आहे कम्प्युट या शब्दापासून. आणि कम्प्युट म्हणजे टू कॅल्क्युलेट. कम्प्युटर हा एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे आणि त्यामुळेच तो जी अरिथमॅटिक ऑपरेशन्स आहे ती अगदी हाय स्पीडने करू शकतो. कम्प्युटरला आपण डेटा प्रोसेसर असंही म्हणतो, कारण यात आपण डेटा स्टोअर करू शकतो, त्यावर आपण प्रोसेस करू शकतो. प्रोसेस करणं म्हणजे काही आपण ऑपरेशन्स करू शकतो आणि तोच डेटा आपण रिट्राईव्ह करू शकतो. त्यामुळे याला डेटा प्रोसेसर असंही म्हणतात. कम्प्युटर हे माणसाने बनवलेलं मशीन आहे किंवा यंत्र आहे, जसे माणसाने इतरही काही मशीन्स बनवले आहेत. आपण एक एक्झाम्पल बघूया ऑटोमोबाईलचं. ऑटोमोबाईल्समध्ये काही बेसिक स्ट्रक्चर असतात जे सेम असतात, जसं व्हील्स म्हणजे चाकं, इंजिन, स्टेअरिंग, गिअर ह्या सगळ्यांचं जे बेसिक स्ट्रक्चर असतं ते सेम असतं. आपल्याला त्यासाठी फक्त ऑटोमोबाईलचा उद्देश काय आहे याचा अभ्यास करणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर आपण काही डिझाईन्स बनवतो आणि त्या डिझाईन्सवरनं ज्या हार्डवेअर रिक्वायरमेंट्स आहे ते लक्षात घेऊन आपण नवीन व्हेकल तयार करू शकतो. आणि हीच सेम प्रोसिजर आपण कम्प्युटर बनवण्यासाठीही वापरू शकतो. आपण वेगळ्या वेगळ्या टाईपचे कम्प्युटर्स बनवतो जे प्रत्येक कम्प्युटर वेगळ्या वेगळ्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करतात. पण कम्प्युटरचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे, जे ऑर्गनायझेशन आहे, ते सगळ्या कम्प्युटर्ससाठी सेमच असणार आहे. आणि जशी आपली गरज असणार आहे, जसं आपल्याला हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर रिक्वायर्ड असणार आहेत, त्याप्रमाणे तेवढे चेंजेस आपण त्या मशीनमध्ये करू शकतो. अशा प्रकारे माणसाने कम्प्युटर्स डिझाईन केले आहेत. हे कम्प्युटर्स माणसाच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा हिस्सा होऊन गेला आहे. पण जसं आपल्याला माहिती आहे की कम्प्युटर हे मशीन आहे, त्यामुळे त्याच्यात कोणतेही फिलिंग्स नाही आहेत, त्याला IQ नाही आहे, ते फक्त एक मशीन आहे आणि त्यामुळेच त्याला काही लिमिटेशन्सही आहेत. मला वाटतं या सगळ्यावरून तुम्हाला कम्प्युटर म्हणजे काय हे कळलं असेलच, हो ना? आता आपण बघणार आहोत बेसिक कम्प्युटर ऑपरेशन्स. कम्प्युटर म्हणजे काय हे तर आपण बघितलंच, पण कम्प्युटर्सचे ऑपरेशन्स कसे होतात किंवा कम्प्युटर्सचे कोणते ऑपरेशन्स आहेत हे आपण बघणार आहोत. याआधी परत एकदा मी कम्प्युटर म्हणजे काय हे सांगते. कम्प्युटर हे एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे जे अरिथमॅटिक ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी वापरलं जातं. कम्प्युटरचे तीन बेसिक ऑपरेशन्स आहे. पहिला आहे डेटा म्हणजेच इनपुट, दुसरं आहे प्रोसेसिंग ऑफ डेटा आणि तिसरं आहे आउटपुट. तर पहिल्या स्टेपमध्ये कम्प्युटरला इनपुट प्रोव्हाइड केलं जातं आणि ते इनपुट असतं रॉ डेटा. डेटा म्हणजे अनस्ट्रक्चर्ड, अनऑर्गनाइज जो डेटा आपण कलेक्ट केलेला असतो, ज्याला कोणतंही मीनिंग नसतं, तो डेटा आपण इनपुट म्हणून कम्प्युटरला प्रोव्हाइड करतो. दुसऱ्या स्टेपमध्ये कम्प्युटर या इनपुट डेटावर प्रोसेसिंग करतो आणि तो डेटा, ती इन्फॉर्मेशन आणि इन्स्ट्रक्शन्स कम्प्युटर स्टोअरही करत असतो. आणि ज्या वेळेस प्रोसेसिंग कम्प्लीट होतं, त्यानंतर आपल्याला आउटपुट मिळतं आणि ते आउटपुट असतं इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन म्हणजेच मीनिंगफुल डेटा, ज्याला एक प्रॉपर स्ट्रक्चर्ड असतं, जी इन्फॉर्मेशन आपण यूज करू शकतो, असं आउटपुट आपल्याला कम्प्युटर डिस्प्ले करतो. आणि अशा प्रकारे हे तीन ऑपरेशन्स यूज करून कम्प्युटरचं वर्किंग चालू असतं. इनपुट, प्रोसेसिंग आणि आउटपुट हे तीन बेसिक ऑपरेशन्स आहेत कम्प्युटरचे. पुढे आपण बघूया आर्किटेक्चर आणि कम्प्युटर कसा वर्क करतो. पण त्याआधी आपण बघणार आहोत कम्प्युटरचा इतिहास म्हणजेच हिस्ट्री ऑफ कम्प्युटर. हिस्ट्री स्टार्ट झाली आहे म्हणजेच इव्होल्युशन. इव्होल्युशन स्टार्टेड ॲट 600 BC म्हणजेच ख्रिस्तपूर्व काळात एक चायनीज टूल वापरलं जायचं, त्याचं नाव होतं अबॅकस. आणि हे अबॅकस जे व्यापारी असायचे ते मोठ्या प्रमाणात वापरत असत, त्यांच्या ऑपरेशन्स म्हणजे त्यांचे जे अरिथमॅटिक ऑपरेशन्स होते त्यासाठी. आणि हे जे अबॅकस आहे ते पहिलं मेकॅनिकल कॅल्क्युलेटिंग डिव्हाइस म्हणून ओळखलं जातं. आणि अबॅकसचाच अर्थ होतो कॅल्क्युलेशन करण्यासाठी जो बोर्ड वापरला जातो त्याला म्हणतात अबॅकस. आणि अबॅकस हा एका पाटीसारखा असतो ज्याला आडवे बार्स असतात आणि त्या बार्समध्ये काही बीड्स म्हणजे मणी लावलेले असतात. आणि त्या प्रत्येक हॉरिझॉन्टल बारवर 10 मणी असतात. त्यानंतर 1642 मध्ये पास्कल हा जो फ्रेंच सायंटिस्ट आणि मॅथमॅटिशियन आहे त्याने एक मशीनचा शोध लावला ज्यामुळे आपण ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करू शकतो, म्हणजेच बेरीज आणि वजाबाकी करू शकत होतो. त्यानंतर 1671 लेबनीज याने कॅल्क्युलेटरचा शोध लावला ज्यामुळे आपण अरिथमॅटिक ऑपरेशन्स करू शकत होतो. त्यानंतर काही शतकानंतर चार्ल्स बेबेज ने एक अनालिटिकल इंजिन चा शोध लावला. आणि हे अनालिटिकल इंजिन जे ऑपरेशन्स परफॉर्म करायचा अनालिटिकल इंजिन असं बनवलं होतं की जो पंचकार्ड आहे त्यावरून आपण त्या इंजिनला इन्स्ट्रक्शन्स देऊ शकत होतो. आणि त्यावरून आपण आपल्याला जी काही ऑपरेशन्स जे काही कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत ते करू शकत होतो. त्यासाठी पंच कार्डचा उपयोग केला जात होता. आणि ह्याच सायंटिस्टला फादर ऑफ द कम्प्युटर म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर आहे Mark I कम्प्युटर, यालाच ऑटोमॅटिक सिक्वेन्स कंट्रोल कॅल्क्युलेटर म्हणून ओळखलं जातं. आणि हे पहिलं मशीन होतं जे ऑटोमॅटिक कॅल्क्युलेशन्स परफॉर्म करत होतं. आणि हे मशीन रिलायबल होतं, म्हणजे त्यावर आपण विश्वास करू शकत होतो. पण त्याचबरोबर हे खूप कॉम्प्लेक्सही होतं आणि त्याची साईजही खूप मोठी होती. त्यानंतर 1943 ते 1946 मध्ये पहिला इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर बनवला गेला आणि त्याला म्हणतात इनियाक, म्हणजेच इलेक्ट्रॉनिक न्यूमरिकल इंटिग्रेटर अँड कॅल्क्युलेटर. आणि हा कम्प्युटर मिलिटरीसाठी बनवला गेला होता. त्यानंतर द इलेक्ट्रॉनिक डिस्क्रीट व्हेरिएबल ऑटोमॅटिक कम्प्युटर बनवला गेला, जो कम्प्युटर मिलिटरीसाठी बनवला गेला होता, म्हणजेच इलेक्ट्रॉनिक न्यूमरिकल इंटिग्रेटर अँड कॅल्क्युलेटर. हा जो कम्प्युटर होता यात काही प्रॉब्लेम्स होते जे इलेक्ट्रॉनिक डिस्क्रीट व्हेरिएबल ऑटोमॅटिक कम्प्युटर मध्ये नव्हते. आणि यामध्ये बायनरी नंबर सिस्टीम चा वापर केला गेला होता कम्प्युटर्स बनवण्यासाठी. त्यानंतरचा कम्प्युटर होता इलेक्ट्रॉनिक डिले स्टोरेज ऑटोमॅटिक कॅल्क्युलेटर. जेव्हा इलेक्ट्रॉनिक डिस्क्रीट व्हेरिएबल ऑटोमॅटिक कम्प्युटर बनवला जात होता त्याच वेळेस इलेक्ट्रॉनिक डिले स्टोरेज ऑटोमॅटिक कॅल्क्युलेटर हाही कम्प्युटर डेव्हलप होत होता, जो 1949 मध्ये डेव्हलप झाला. आणि या कम्प्युटरवर जेही कॅल्क्युलेशन्स केले जात होते त्यासाठी लागणारा टाइम किंवा वेळ हा खूपच कमी होता, म्हणजे ॲडिशनसाठी 1500 मायक्रोसेकंड्स आणि मल्टिप्लिकेशनसाठी 4000 मायक्रोसेकंड्स एवढाच वेळ लागत होता. त्यानंतर 1951 मध्ये पहिला डिजिटल कम्प्युटर ज्याचं नाव होतं युनिव्हर्सल ऑटोमॅटिक कम्प्युटर बनवला गेला. नंतर 1952 मध्ये IBM ने 701 हे कमर्शियल कम्प्युटर इंट्रोड्यूस केलं. आणि 1953 मध्ये IBM नेच 650 हे कमर्शियल कम्प्युटर इंट्रोड्यूस केलं. तर हे होतं हिस्ट्री ऑफ कम्प्युटर, म्हणजेच इतिहास, जो बहुतेक वेळा आपणा सगळ्यांना माहिती नसतो. आणि मला वाटतं यावरून तुम्हाला थोडा फार इतिहास तरी कळला असेलच. पुढे आपण बघूया कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कम्प्युटर. कम्प्युटरची काही वैशिष्ट्ये. जेव्हापासून कम्प्युटर आला तेव्हापासून जे मॅन्युअली आपण काम करत होतो, ज्या ऍक्टिव्हिटीज आपण करत होतो, त्या कम्प्युटरमुळे रिप्लेस झाल्या. आणि त्याचमुळे आपल्याला अचूक असं आउटपुटही मिळतं. चला तर मग आपण बघूया कम्प्युटरच्या कॅरेक्टरिस्टिक्स किंवा त्याची वैशिष्ट्ये. पहिलं आहे स्पीड, नंतर ॲक्युरसी, डिलिजन्स, व्हर्सॅटिलिटी, पॉवर ऑफ रिमेंबरिंग आणि ऑटोमेशन. पहिलं आहे स्पीड. स्पीड हा खूप महत्वाचा आहे आणि कम्प्युटरमुळे आपली जी कामं आहेत ती खूप फास्ट आपण कम्प्लीट करू शकतो. म्हणजे जी ऑपरेशन्स, जी कॅल्क्युलेशन्स करायला आपल्याला 10 मिनिटं किंवा अर्धा तास लागणार असतो, तेच आपण कम्प्युटरवर अगदी 1 मिनिटात करू शकतो. त्यामुळे स्पीड हा खूप महत्वाचा आहे. कम्प्युटरचा स्पीड मोजला जातो तो मायक्रोसेकंड्स, नॅनोसेकंड्स आणि पिकोसेकंड्समध्येही. कम्प्युटर 3 ते 4 मिलियन जे सिंपल कॅल्क्युलेशन्स असतात, जे सिंपल अरिथमॅटिक ऑपरेशन्स असतात, ते 1 सेकंदात परफॉर्म करतो. हे होतं स्पीड. त्यानंतर आहे ॲक्युरसी. जेही आपण कम्प्युटरचा यूज करून, वापर करून करतो, त्याची ॲक्युरसी म्हणजेच अचूकता खूप मोठी असते. आणि हे ॲक्युरसी डिझाईन ऑफ कम्प्युटर, म्हणजे कम्प्युटर कशा प्रकारे बनवलं आहे, त्यावर डिपेंड असते. एरर्स ऑकर्ड आर मोस्टली ह्युमन एरर्स रादर दॅन टेक्नॉलॉजिकल एरर्स. आपण जो प्रोग्राम लिहितो तो जर अचूक असेल तर आपल्याला जे आउटपुट मिळणार आहे तेही अचूक असणार आहे. पण आपल्याकडनं प्रोग्राम लिहितानाच जर एरर किंवा मिस्टेक झाली, त्यानंतर जे आउटपुट मिळेल ते नक्कीच चुकीचं असणार आहे. त्यामुळे ज्या एरर्स असतात त्या ह्युमन एरर्स असतात. ह्युमन एरर्स म्हणजे आपण एखादी चुकीची कमांड टाईप करतो किंवा जो डेटा आपण इनपुट डेटा देणार आहोत तो चुकीचा असू शकतो. हे होतं ॲक्युरसीबद्दल. पुढे आपण बघूया डिलिजन्स. आपल्याला माहिती आहे की कम्प्युटर हे मशीन आहे, त्यामुळे त्यात कोणतेही फिलिंग्स नाहीयेत. पण ज्यांना फिलिंग्स असतात म्हणजेच माणसं, त्यांना आपण जर एकच प्रकारचं काम सतत करायला सांगितलं तर थोड्या वेळाने ते इरिटेट होतात, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. पण कम्प्युटर हे मशीन असल्यामुळे आणि त्याला कोणतेही फिलिंग्स नसल्यामुळे तो एकच काम कितीही वेळेस परफॉर्म करू शकतो. म्हणजेच कम्प्युटर इज फ्री फ्रॉम मोनोटोनी. ऑल्सो कम्प्युटर इज फ्री फ्रॉम टायर्डनेस आणि लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन. म्हणजेच कम्प्युटरला एकच प्रकारचं काम करण्यात वैताग येत नाही, कम्प्युटर कधी थकतही नाही आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशनही कधी कमी होत नाही. आपण बघतो की आपल्याला जर एकच काम दिलं तर सुरुवातीला ते काम आपण अगदी पटकन कम्प्लीट करतो, पण काही वेळाने आपला स्पीड कमी होत जातो. पण कम्प्युटरचं तसं नसतं. त्याचा स्पीड आणि त्याची ॲक्युरसी ही प्रत्येक ऑपरेशनसाठी सेम असते, मग ते अगदी पहिलं असो किंवा शेवटचं. हे होतं डिलिजन्स. त्यानंतर आहे वर्सॅटिलिटी. माणसांमध्ये बऱ्याच प्रकारचे स्किल्स असतात आणि त्या स्किल्सचा वापर करून आपण वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज करत असतो, पण त्या ॲक्टिव्हिटीजचा परफॉर्मन्स हा कधी चांगला असतो, म्हणजे जे स्किलचा वापर करून आपण ती ॲक्टिव्हिटी परफॉर्म केली तर त्याचा परफॉर्मन्स चांगला असणार आहे, पण दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्याचा परफॉर्मन्स कमी असतो. पण कम्प्युटरचं तसं नसतं, तो कोणत्याही ॲक्टिव्हिटीज अगदी इफिशियंटली पूर्ण करू शकतो. कम्प्युटरचंही वेगळे वेगळे ॲक्टिव्हिटीज करतो, ऑपरेशन्स परफॉर्म करतो, जसं कॅल्क्युलेशन्स करतो, ग्राफिक वर्क करतो, सर्चिंग करतो, पण हे सगळं करताना त्याचा जो परफॉर्मन्स असतो तो कायम बेटर असतो, कायम चांगलाच असतो. हे होतं वर्सॅटिलिटी. पुढे आपण बघूया पॉवर ऑफ रिमेंबरिंग. ह्युमन बीइंग्स जशी इन्फॉर्मेशन स्टोअर करतात, म्हणजे आपण इन्फॉर्मेशन स्टोअर करतो ती काही गोष्टी लक्षात ठेवून, त्याचप्रमाणे कम्प्युटरही खूप मोठा डेटा स्टोअर करू शकतो. त्याचप्रमाणे जर आपल्याला एखादी इन्फॉर्मेशन हवी आहे जी खूप जुनी आहे, तरीही कम्प्युटर ती इन्फॉर्मेशन अगदी पटकन आपल्याला सर्च करून देतो. आपल्याकडनं कधीतरी डेटा चुकून डिलीट होतो किंवा खराब होऊन जातो, पण कम्प्युटरकडनं असं कधीही होत नाही, तो डेटा कधीही स्वतः डिलीट करत नाही. हे होतं पॉवर ऑफ रिमेंबरिंग. त्यानंतर आहे ऑटोमेशन. अ कम्प्युटर अलाउज ऑटोमेशन ऑफ प्रोसेसेस इन डिफरंट ऑर्गनायझेशन्स. आपण याचं एक एक्झाम्पल बघूया. आपल्याला जर एखादा जॉब परफॉर्म करायचा असेल, एखादी ऍक्टिव्हिटी करायची असेल, तर त्यात आपण कोणते कोणते टास्क करणार आहोत किंवा ऍक्टिव्हिटीज करणार आहोत, त्याची ऑर्डर कशी असणार आहे, किती टाइम इंटरवल नंतर आपल्याला ते परफॉर्म करायचे आहेत, हे आपल्याला बघावं लागतं. आणि हे आपण कंटिन्युअस आपलं इव्हॅल्युएशन चालू असतं, कारण आपल्याला एक प्रॉपर असं डिसिजन घ्यावं लागतं की आपल्याला नेक्स्ट स्टेप कोणती परफॉर्म करायची आहे, किंवा आधी जी स्टेप आपण केली तिचं आउटपुट करेक्ट आलं आहे की नाही, आणि नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला ते यूज करता येणार आहे की नाही, यासाठी आपल्याला कंटिन्युअस इव्हॅल्युएशन करावं लागतं. आणि हे इतकं अवघड काम कम्प्युटर अगदी सोप्या पद्धतीने हँडल करू शकतो. त्यासाठी आपल्याला काही प्रोग्राम्स वापरावे लागतात आणि त्या प्रोग्राम्सवरून कम्प्युटर ही सगळी कामं अगदी सोप्या पद्धतीने आणि ॲक्युरेट अशी परफॉर्म करतो. याचं एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे ATM मशीन, जे बँकिंग सर्व्हिसमध्ये यूज केलं जातं ते आहे. तर ह्या होत्या काही कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कम्प्युटर. तर आज आपण बघितलं कम्प्युटर म्हणजे काय, कम्प्युटरची हिस्ट्री आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कम्प्युटर्स. थँक्यू.